आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरू. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याबाबत लेखी आश्वासन देण्याची उपोषणकर्त्या ओबीसी आंदोलकांची मागणी. योगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन. 18व्या मिफ चित्रपट महोत्सवाचा आज समारोप. आणि नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी ओबीसी नेते आणि शिष्टमंडळातले सदस्य चर्चा करत आहेत. या बैठकीत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, उदय सामंत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी समाजाचे सदस्य सहभागी झाले आहेत. त्याआधी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या 29% आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याबाबत राज्य सरकारनं लेखी आश्वासन द्यावं आणि मराठा कुणबी म्हणून दिलेली 57 लाख प्रमाणपत्र रद्द करावीत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा समावेश होता. यावेळी गिरीश महाजन यांनी हाके यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून दिलं. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सरकारनं स्पष्ट करावं असं हाके यावेळी म्हणाले. मुंबईला चर्चेसाठी येण्याचं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. चर्चा करून प्रश्न सुटेल असं ते म्हणाले. मात्र आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत उपोषण सुरुच राहील. चर्चेसाठी आमचं शिष्टमंडळ येईल असं हाके म्हणाले. लेखी आश्वासन आणि प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी नवनाथ वाघमारे यांनी महाजन यांच्याकडे केली. जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाजमाध्यमावर दिली. नागपूर गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे त्यासंदर्भात ते बोलत होते. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करूनच तसंच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल असं ते म्हणाले. समृद्धी महामार्ग हा प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचीही फेराखणी करता येईल का याचाही विचार करत आहोत असं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असून योग पर्यटनाविषयीचं आकर्षण वाढल्यामुळे लोक भारतामध्ये त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी येतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आज जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात झाला त्यावेळी ते बोलत होते. शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी योगाच्या महत्वावर त्यांनी भर दिला. योगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे असंही ते म्हणाले. तुर्कमेनिस्तान, सौदी अरेबिया अशा अनेक देशातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये योगशास्त्राचा समावेश अभ्यासक्रमात केल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या योग हा संशोधनाचा विषय झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यात आज सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमध्ये त्यांच्या उपस्थितीत योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जीवनशैलीची आयुर्वेद आणि योग ही दोन विशेष अंग आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईत चारकोप मार्केट इथं योगा ऑन स्ट्रीट आणि इतर कार्यक्रमात सहभागी होत योगासनं केली. मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मरीन ड्राईव्ह इथं प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखाली केलेल्या सुशोभीकरणाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या पुलाखाली विविध प्रकारच्या योगमुद्रा कलाकृती साकारल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबई वडाळा भारतीय जनता पार्टी विधानसभा यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे विमानतळ परिसरात आयोजित योग दिन कार्यक्रमाला केंद्रीय सहकार तथा नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध प्रकारची योगासनं केली. छत्रपती संभाजीनगरात केंद्रीय संचार ब्युरो आणि भारत योग संस्थान दिल्ली शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं योग दिन साजरा करण्यात आला. या विशेष प्रचार कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड आणि खासदार डॉ कल्याण काळे उपस्थित होते. नागपूरमध्ये केंद्रीय संचार ब्युरो वजह फाउंडेशन आणि एलएडी महाविद्यालय यांच्या वतीनं जागतिक योग दिवसाचं आयोजन करण्यात आलं. इतर जिल्ह्यांमध्येही योग दिनानिमित्त योगाभ्यास आणि प्रात्यक्षिक करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनं कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. 18व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा सोहळा आज मुंबईत होत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीच्या सुवर्णशंख पुरस्कारासह इतर पुरस्कारांचं वितरण या कार्यक्रमात होणार आहे. तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांना प्रतिष्ठेचा युगारंभ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. पत्रकार संघाच्या 83व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे उपस्थित होते. ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष बने, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल, पत्रकार पंकज दळवी आणि प्रमोद तेंडुलकर हे इतर पुरस्कारांचे मानकरी ठरले. या समारंभात वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सदस्यांना पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय सहसदस्यत्व दिलं जाणार आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी ही माहिती दिली. आकाशवाणीनं विश्वासार्ह बातम्या देण्याची ओळख जपलेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ जर्नलिझमच्या ताज्या वार्षिक सर्वेक्षणात आकाशवाणीच्या बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत असलेल्या अग्रगण्य स्थानावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत वास्तव बातम्या देण्याच्या आकाशवाणीच्या अतूट वचनबद्धतेचं हे द्योतक आहे, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलं. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सुपर 8 मधील ग्रुप 2 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सेंट ल्युसियामध्ये डेरेन सॅमी नॅशनल क्रिकेट मैदानात हा सामना सुरु होईल. त्याआधी झालेल्या आजच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालंय. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सूर्या, वैतरणा इत्यादी नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ओबीसींच्या शिष्टमंडळांची सरकारसोबत बैठक सुरू. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याबाबत लेखी आश्वासन देण्याची उपोषणकर्त्या ओबीसी आंदोलकांची मागणी. योगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन. 18व्या मिफ चित्रपट महोत्सवाचा आज समारोप आणि नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.